नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. पॅराग्वेचे अध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलासिओस यांचं 3 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आज आगमन झालं. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी पॅलासिओस यांची भेट घेतली आणि अनेक क्षेत्रांमध्ये भारत पॅराग्वे सहकार्य वाढवण्यासाठी त्यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पॅलासिओस यांच्या चर्चेनंतर पॅराग्वे आणि दक्षिण अमेरिकेतील देशांसोबत भारताच्या संबंधांसाठी नवीन मार्ग खुले होतील असा विश्वास डॉ जयशंकर यांनी व्यक्त केला. पेना पॅलासिओस मायदेशी रवाना होण्यापूर्वी बुधवारी मुंबईला भेट देणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या जनतेला राज्याच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय प्रगतीमध्ये अमाप योगदानासाठी हे राज्य ओळखले जाते. गेल्या 1 दशकात या राज्यातील जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी रालोआ सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या असं पंतप्रधान आपल्या संदेशात म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटना आयटीएच्या 81व्या सर्वसाधारण सभेला संबोधित करणार आहेत. नवी दिल्ली इथं भारत मंडपममध्ये कालपासून या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. जागतिक पातळीवर हवाई क्षेत्राला भेडसावत असलेल्या समस्यांवर यात उहापोह होत आहे. 42 वर्षांनंतर भारत आयटीएच्या सर्वसाधारण सभेचं यजमानपद भूषवत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जून रोजी नागपूर मुंबई महामार्गावरील 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. नाशिकमधील इगतपुरी ते ठाण्यातील आमणे यांना जोडणारा हा टप्पा 701 किलोमीटर लांबीच्या हायस्पीड कॉरिडॉरचा शेवटचा टप्पा आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरून आता नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येणार असल्याची माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर 7 सर्वसदस्यीय शिष्टमंडळ भारताची दहशतवाद विरोधी भूमिका जगापुढे मांडत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं इथिओपियाच्या दौरा पूर्ण केला. हे शिष्टमंडळ आज इजिप्तमध्ये दाखल झालं आहे. खासदार संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मलेशियाच्या उपपंतप्रधानांची भेट घेतली तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं लायबेरिया इथं भारतीय समुदायाशी संवाद साधला. खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील मंडळानं ब्रिटन दौऱ्यावर परराष्ट्रमंत्री प्रीती पटेल यांची भेट घेतली. बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं अल्जेरिया दौऱ्यात अल्जेरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ ब्राझील दौरा पूर्ण करून उद्या अमेरिकेत दाखल होणार आहे. देशभरात कोविड-19 3,960 अधिक सक्रिय रुग्ण आढळले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 1,435, महाराष्ट्रात 506 आणि दिल्लीत 483 रुग्ण आढळले आहेत असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पत्रकात सांगण्यात आलं आहे. मुंबईत सहार पोलिसांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आखाती देशांमध्ये प्रवास करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 4 नेपाळी तरुणांना अटक केली आहे. ते बिहारमधून भारतात आले होते. प्रत्येक आरोपीने प्रवास व्यवस्था आणि बनावट कागदपत्रांसाठी एजंटला नेपाळी चलनात 2.5 लाख रुपये दिल्याचं उघडकीस आलं आहे. अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या 6 नेपाळी तरुणांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. चौथ्या थायलंड खुल्या आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा स्पर्धेत दीपक आणि नमन तवर यांनी काल भारताच्या मोहिमेचं नेतृत्व करत 2 सुवर्णपदकं जिंकली. दीपकनं 75 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत उझबेकिस्तानच्या अब्दुरा खिलोमोव्ह जावोखिररवर 5-0 असा विजय मिळवला तर नमननं 90 किलो वजनी गटात चीनच्या हान झुएझेनवर 4-1 असा विजय मिळवला. महिलांच्या 80 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत किरणला कझाकस्तानच्या येलदाना तालिपोवाकडून 2-3 असा पराभव पत्करावा लागला आणि तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 5 भारतीय महिला मुष्टीयोद्धा तमन्ना, प्रिया, संजू सानेह आणि लाल फकमावी डाल्टे यांनी आपापल्या गटात दमदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले. महावितरणचे कर्मचारी तसंच नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत कायम सजग राहावे. 3 पिढ्यांचे नुकसान टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या असं आवाहन महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांनी केलं आहे. महावितरणच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्युत सुरक्षा सप्ताहानिमित्त कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ऑनलाईन खुल्या प्रश्न मंजुषा पोर्टलचं उद्घाटन काल पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. 0 विद्युत अपघाताचे ध्येय घेऊन या सप्ताहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. www.mahadis.com.in या संकेतस्थळावर ही प्रश्नमंजुषा सुरू करण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10